आजचे दैनिक सुभक्ती पर्व 27 जुलै. जर तुम्ही वासनांशी युद्ध करत नाही, जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर रहा. 1 पेत्र 2 अध्याय वचन 11. एकदा मी एका माणसाला त्याच्या व्यभिचाराच्या जीवनाविषयी हटकले. आधी मी त्याची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी त्याला त्याच्या पत्नीकडे परत जाण्याची विनंती केली. मग मी म्हटले, कसं आहे? येशूने म्हटले की तुम्ही या पापाशी जर इतक्या गंभीरपणे युद्ध करत नसाल की जणू ते जिंकण्यासाठी तुम्ही तुमचा स्वतःचा डोळा चुपटून टाकण्यास तयार आहात, तर तुम्ही नरकात जाल आणि तेथे सर्व काळ यातना भोगाल. विश्वासाचा दावा करणारा एक ख्रिस्ती म्हणून तो माझ्याकडे केविलवाण्या शंकेने असा पाहू लागला जणू त्याने त्याच्या आयुष्यात असे पूर्वी काहीही ऐकले नव्हते. त्याने विचारले, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एखादी व्यक्ती आपले तारण गमावू शकते? अशा प्रकारे मी प्रत्यक्ष अनुभवातून वारंवार हे शिकलो की असेही अनेक ख्रिस्ती लोक आहेत जे तारणाविषयीचा असा दृष्टिकोन घेऊन जगतात जो त्यांना खऱ्या जीवनापासून अलिप्त ठेवतो, जो बायबलमध्ये देण्यात आलेल्या धमकवण्यापासून त्यांचे लक्ष दूर घालवतो, व जो आपण ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या पापी व्यक्तीला बायबलमध्ये पापाविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवतो. माझ्या मते ख्रिस्ती जीवनाविषयीचा असा दृष्टिकोन त्या हजारो लोकांना खोटा दिलासा देत आहे, जे खरे पाहता त्या रुंद व पसरट मार्गावर आहे, ज्याचा शेवट नाश आहे. मत्ते 7:13. येशूने म्हटले, जर तुम्ही वासनांशी लढा देत नाही तर स्वर्गात तुमचा प्रवेश होणार नाही. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. मत्ते 5:29. मुद्दा हा नाही की खरे ख्रिस्ती लोक पापाविरुद्धच्या त्यांच्या युद्धात प्रत्येक वेळी यशस्वी होतातच. मुद्दा हा आहे की आपण लढण्याचा संकल्प करतो, आपण निष्कलंक असे यशस्वी होतो हा मुद्दा नाही. आम्ही पापाबरोबर समेट करत नाही, आम्ही त्याशी युद्ध पुकारतो. या युद्धात जे 50 लागते ते या जगाला 1000 क्षेपणास्त्रांनी जरी उडवले किंवा दहशतवाद्यांनी तुमच्या शहरावर बॉम्ब जरी टाकला किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे बर्फाचे डोंगर जरी वितळले किंवा एड्सने सर्व राष्ट्र ग्रासून टाकले, त्याही पेक्षा कितीतरी जास्त आहे. ही सर्व संकटे केवळ शरीरालाच जीवे मारू शकतात, पण जर आपण वासनेशी लढलो नाही तर आपण आपला जीव गमावतो, तो कायमचा, सर्व काळासाठी. पेत्र म्हणतो की दैहिक वासना जीवात्मा बरोबर लढतात. 1 पेत्र 2:11. महायुद्ध किंवा दहशतवाद यात असलेल्या कोणत्याही धोक्यापेक्षा या युद्धात जे 50 लागते ते अमर्यादपणे खूप आहे. प्रेषित पावलाने जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ यांची सूची दिल्यानंतर असे म्हटले की त्यामुळे देवाचा कोप होतो. 3:5-6. आणि देवाचा कोप हा जगातील सर्व राष्ट्रांच्या कोपापेक्षा अति भयंकर आहे. देव आम्हाला ती कृपा देवो की ज्याद्वारे आपण स्वतःच्या व प्रियजनांच्या जीवात्म्यांना गांभीर्याने घेऊ व त्याविरुद्ध लढणाऱ्या वासनांशी आपले युद्ध चालू ठेवू.